तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे तो दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे.
गुड मॉर्निंग, दिस इज सानिया. गुड मॉर्निंग, दिस इज. गुड मॉर्निंग, दिस इज सानिया फ्रॉम एस पी वेल्थ. वी आर बेस्ड इन ठाणे. कॅन वी टॉक फॉर 2 मिनिट्स प्लीज? I understand.
Hello.
Thank you for your time. Have a wonderful day.